शेतीची उन्नती, शेतकऱ्यांची प्रगती, माहिती मनोरंजनाचा बुलंद आवाज ऐकत रहा साधना रेडिओ 90.4 FM, कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर, बडनेरा, अमरावती. विविधांगी विविध रंगी कार्यक्रमांची रेलचेल. शेती, तंत्रज्ञान, जोड उद्योग, पूरक व्यवसाय या संबंधीची भरपूर माहिती ऐकत रहा साधना रेडिओ 90.4 FM, कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर, बडनेरा, अमरावती.
श्रोते हो नमस्कार. FM बँड 90.4 MHz वर आपण ऐकत आहात साधना रेडिओ. प्रसारित करीत आहोत सेंटर फॉर सोशल अँड बिहेवियर चेंज कम्युनिकेशन मुंबई आणि युनेसेफ यांच्या सहकार्यानं आणि साधना रेडिओ 90.4 FM यांच्या संयुक्त विद्यमानं आमची उर्मिला या मालिकेतील गांधी विद्यालय बडनेरा इथं संपन्न झालेल्या बाल विवाह निर्मूलन या कार्यशाळेचा वृत्तांत. छोटे हो सेंटर फॉर सोशल अँड बिहेवियर चेंज मुंबई, युनेसेफ आणि साधना रेडिओ 90.4 FM यांच्या संयुक्त विद्यमानं गांधी विद्यालय बडनेरा इथं बाल विवाह निर्मूलन जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य मुगल तर प्रमुख अतिथी म्हणून मोदी रुग्णालय बडनेऱ्याच्या डॉक्टर विदिशा गवई, योगिता शर्मा, साधना रेडिओचे केंद्र समन्वयक प्राध्यापक संजय घरडे, नॅशनल दस्तक या न्यूज चॅनलचे प्रतिनिधी आदर वानखडे, गांधी विद्यालयाचे शिक्षक जगदीश राजा, शिक्षिका मनीषा लाड, कुमारी मंजुषा इंगोले आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी झालेल्या या कार्यक्रमात डॉक्टर विदिशा गवई यांनी बालविवाहाची समस्या दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे, त्याचे दुष्परिणाम समाजात आणि देशातही दिसून येत आहेत, समाजात असलेल्या रूढी परंपरा जपण्याच्या नादात या कोवळ्या वयातील मुलामुलींचं आयुष्यच हिरावून घेतलं जात आहे, याचे मोठे कारण शिक्षणाचा अभाव आहे. ज्या ठिकाणी शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नाहीत किंवा सामाजिक कुप्रथामुळं मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवल्या जात आहे, अशा मेळघाट, राजस्थान सारख्या ठिकाणी बालविवाहाचं प्रमाण अधिक असल्याचं जाणवतं. ज्या वयात मुलामुलींचा शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकास झालेला नसतो त्या वयात त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या येऊन पडल्यानं संपूर्ण पिढीचं नुकसान होतं. कमी वयात गरोदरपणा आल्यानं आई आणि बाळाच्या जीवालाही धोका असतो. त्याचबरोबर मुलींना अॅनेमिया, डिप्रेशन यासारखे आजार उद्भवतात. त्यामुळं केवळ प्रथा परंपरांना गोंजारत न बसता समाजानं बालविवाहासारख्या प्रथेतून बाहेर पडावं असं आवाहन करतानाच त्या म्हणाल्या की
मी डॉक्टर विदिशा गवई सरांचे, प्रिन्सिपल सरांचे मनपूर्वक आभार मानते की मला या मंचावर त्यांनी बोलण्याची संधी दिलेली आहे. तर मंचावर उपस्थित असलेले मान्यवर गण आणि माझ्या विद्यार्थी मैत्रिणी आणि मैत्रिणींनो, आपण माहिती आहो की आज जे जमलेलो आहे ते बालविवाहाचे जे दुष्परिणाम असतात याचे जे महत्त्व आहे हे जेव्हा समाजाला माहिती राहील, तुम्हाला माहिती राहील, तेव्हाच कुठे ही जी प्रथा जखडलेली आहे या प्रथेमधून तुम्ही बाहेर पडू शकणार आणि तुमची येणारी पिढी सुद्धा याच्यातून मुक्त होऊ शकेल. प्रथमतः तुम्हाला बालविवाह काय असतो हे माहिती असायला पाहिजे. जनरली आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी एक कायदे असतात, अनेक नियम असतात. बालविवाह म्हणजे जेव्हा कायद्याने ठरवून दिलेल्या नियमानुसार मुलींचे हे जे लग्न होतं यांचं वय जर 18 वर्षापेक्षा कमी आणि मुलांच्या लग्नाचं वय हे 21 वर्षापेक्षा कमी जर असेल आणि ह्या म्हणजे 18 वर्षापेक्षा मुलीचं कमी वयात लग्न होत असेल आणि मुलांचं 21 वर्षापेक्षा कमी वयात लग्न होत असेल तर आपण त्याला बालविवाह असं म्हणतो. आणि जनरली ही जी प्रथा आहे ही आपल्या समाजातूनच रूढ झालेली आहे, त्यामुळे ही जी प्रथा आहे ही आपणच समाजातून काढून सुद्धा शकतो. त्यासाठी हे जे बालविवाह निर्मूलनाचे कार्य आहे हे सर्वांना मिळून मिसळून करायचे आहे आणि त्यासाठीच हा जो आजचा निर्मूलन कार्यक्रम आहे आणि ही जी आपण लहान मुलांमध्ये जाणीव निर्माण करतो की बालविवाह काय आहे, त्याचे होणारे दुष्परिणाम काय आहे हे जेव्हा तुम्हाला सर्वांना माहीत राहील तेव्हाच कुठे तुम्हाला कळेल की बालविवाह ही जी म्हणजे अनावश्यक प्रणाली आहे जी आपल्या समाजात रूढ झालेली आहे आणि तुम्ही तिथून निघून पडू शकता. प्रथमतः हा जो बालविवाह निर्मूलन कार्यक्रम आहे हा नांदेड जिल्ह्यामध्ये प्रथमतः चालू करण्यात आलेला आहे. हे तुम्हाला माहीत नसेल, तिथले जे कलेक्टर होते ज्याला आपण जिल्हाधिकारी म्हणतो, प्रथमतः त्यांनी हे बालविवाहाचं जी प्रथा आहे याचे निर्मूलन करण्यासाठी तिथल्या जिल्ह्यांमध्ये ही पद्धती रूढ केलेली आहे. त्यांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये जवळपास 215 जिल्हा परिषद ज्या शाळा आहेत तिथे प्रथमतः ती राबवलेली आहे. तिथल्या ज्या महिला आहे, ग्रामसेवक आहेत, पुन्हा जे स्वयंचलित सेवक असतात, अंगणवाडी कार्यकर्त्या असतात, या सर्वांना त्यांनी एकत्र करून पुन्हा ज्या आपण नर्सेस म्हणतो, अंगणवाडी सेविका म्हणतो, या सर्वांना एकत्रित काम करून त्यांनी तिथे एकत्र बांधलेलं आहे. आणि त्यांनी प्रत्येक घरोघरी जाऊन ही जी मोहीम आहे ही राबवलेली आहे. आणि त्याच्यानंतरच हे जे कन्सेप्ट आहे हे ऑल ओव्हर आपण म्हणजे म्हणतो भारतभर राबवण्यात आलेला हा प्रोग्राम आहे. तर जनरली आपण हे जे आहे बालवय म्हणजे सहसा असं असतं की हे त्यांचं खेळण्याचं वय असतं, पण काही या ज्या पद्धती असतात की जेणेकरून जसं जसं बालविवाह झालं तर यांचं जे खेळण्याचं वय असतं, जे शिक्षणाचं वय असतं, हे शिक्षणाच्या वयात त्या गोष्टी न करतात त्यांच्यावर म्हणजे स्टार्टिंगला तुम्ही लग्न करून त्यांच्यावर एक्सेस ऑफ म्हणजे ज्याला आपण अनावश्यक जबाबदारी म्हणतो ती जबाबदारी या मुलांवर टाकल्या जाते. जनरली मुलींचं जे ग्रोथ जो एज असतो हा प्रॉपर आपण ज्याला म्हणतो 18 वर्षाचं असताना मुलींची जी सर्वांगीण विकास असतो, जी शारीरिक म्हणू शकतो आपण, मानसिक विकास म्हणू शकतो आणि सामाजिक, या सर्व पद्धतीने ही स्त्री आहे ही 18 वर्षी परिपूर्ण होते. पण बालविवाहामध्ये तिला त्याच्या आधीच म्हणजे स्टार्टिंगलाच त्यांचं लग्न करून मुलींना त्यांच्या घरी पाठवलं जातं. त्याच्यामुळे ह्या ज्या लग्न झालेल्या मुली असतात ह्या सहसा त्याच्यामुळे लवकर लग्न झाल्यामुळे त्यांच्यावर गरोदरपणा म्हणजे ज्या प्रेग्नन्सी म्हणतो आपण ती प्रेग्नन्सी सुद्धा त्यांना लवकरच राहते. आणि ह्या ज्या मुली असतात हे त्यांचं वय जेवढं टेंडर असतं म्हणजे लहान मुली असतात त्यांना काही समजत नाही, त्यांना कशाची जाणीव नसते, त्याच्यामुळे हे त्यांच्या म्हणजे काळजी काय घ्यायची असेल, ज्यांनी गरोदरपणा राहणार नाही याची सुद्धा त्यांना जाणीव नसते. आणि त्याच्यामुळे त्या म्हणजे लहान वयामध्ये ह्या गरोदरपणाची जबाबदारी येतं, तसंच त्यांच्यावर या लहान वयामध्ये पूर्ण सामाजिक बांधिलकी किंवा समाज म्हणजे आपल्या कुटुंबाची पण खूप सारी जबाबदारी येऊन जाते. आणि हा जो त्यांचा जो एज असतो ज्या एजमध्ये त्यांनी शिकायला पाहिजे, आपलं करिअर करायला पाहिजे, त्या एजमध्ये ह्या त्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व न होता आपल्या त्यांच्या सामाजिक आयुष्यात जगायला लागतात. म्हणजे त्या लग्न करून मुलं त्यांना होतात, त्याच्यानंतर त्या त्यांच्या सामाजिक जबाबदारीमध्ये मग त्यांना कुटुंबाची जबाबदारी पार पाडावी लागते. आणि ह्या ज्या गोष्टी असतात ह्या त्यासाठी खूप नवीन असतात, कारण की जे म्हणजे ह्या वयात त्या परिपक्व झालेल्या नसतात, त्याच्याचमुळे ह्या ज्या पुन्हा त्यांना प्रिकॉशन ज्या गोष्टी घ्यायच्या असतात हे त्यांना कळतच नाही. त्यामुळे ह्या ज्या गरोदरपणामध्ये त्यांना खूप सारे गरोदरपणा येतात. आणि ह्याच गरोदरपणामुळे त्यांना खूप सारे हेल्थ इश्यूज येतात, ज्यांना आपण म्हणतो रिपीटेड प्रेग्नन्सी झाल्यामुळे मुलींमध्ये अनिमिया होणे म्हणजे काय होतं, तर ब्लड हिमोग्लोबिन ज्याला आपण म्हणतो त्याचं जे रक्तातलं म्हणजे रक्ताचं जे प्रमाण आहे हे कमी होऊन जातं. आणि ह्या मुलींना या गोष्टी माहीतच नसतात. पुन्हा जे असतात त्यांना आपण अबॉर्शन्स म्हणतो, हे लहान वयच असल्यामुळे त्यांच्या अबॉर्शन्सची भीती असते, त्यांना अबॉर्शन्स खूप प्रमाणात होतात, हे सुद्धा त्यांच्यासाठी एक हेल्थ इश्यूज झालेले आहे. पुन्हा त्याच्यानंतर मुलींच्या ज्या अर्ली प्रेग्नन्सीजमध्ये म्हणजे ज्यांना अर्ली प्रेग्नन्सी राहते अशा या मुली ह्या सायकोसिसमध्ये पण जातात, ज्याला आपण म्हणतो नैराश्य होणे किंवा आपण त्यांना डिप्रेशन म्हणतो. पुन्हा त्यांना त्यांच्यानंतर गरोदरपणा झाल्यानंतर त्यांना पोस्टमार्टम डिप्रेशन आणि अशा बऱ्याचशा गोष्टी नैराश्यजन्य येतं, ह्या सुद्धा त्यांना फेस कराव्या लागतात. आता हे सर्व गोष्टी येतात ह्या फक्त त्यांच्या एज्युकेशन नसल्यामुळे. आता बालविवाहासाठी मेनली गोष्ट आहे की तुम्ही एज्युकेटेड व्हायला पाहिजे, त्यासाठी मुलींनी आणि मुलांनी शिकायला पाहिजे. जेव्हा तुम्ही सर्व शिकणार, समोर येणार आणि तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढीला चांगला ग्रो करणार, तेव्हाच कुठे तुम्ही या सर्व पिढीमधून म्हणजे ज्या परंपरेमधून तुम्ही निघू शकणार आहे. आणि हे जे हेल्थ इश्यूज आहे हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे की बालविवाहानंतर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या ओघाओघाने येणारच आहे. आणि ह्या जेव्हा गोष्टी आहेत त्याचे दुष्परिणाम तुम्हाला माहीत असणार आहे तेव्हाच तुम्ही त्यामधून निघू शकणार आहे. तसेच यांच्यानंतर जे अजून आपण म्हणतो सेक्शुअल ट्रान्समिटेड डिझीजेस आहे, म्हणजे जे लवकर लग्न केला त्याच्यामुळे खूप सारे आजारपण असतात, तर ते सुद्धा आजारपण त्यांना होतात. जसं आपण HIV म्हणतो तुम्हाला माहितीच आहे, सिफिलस असतं, व्हिडीआरएल असतं, हर्पीस वगैरे असतात, या सर्व आजारपण आहे. हे सुद्धा एका म्हणजे लवकर लग्न होणं आणि त्याच्यानंतर होणाऱ्या कॉन्सिक्वेन्सेसमुळेच आहे. तर त्यामुळे तुम्हाला हे हेल्थ इश्यू माहीत असणं गरजेचंच आहे. पुन्हा हे जे बालविवाह आहे, हा जो कायदा आहे, बालविवाहाचा जो कायदा आहे हा जनरली 1929 मध्ये बालविवाह प्रतिबंधक कायदा हा आपल्या यांनी अवलंबित केलेला आहे. त्याच्यानंतर हे मॉडिफिकेशन 2006 मध्येच मॉडिफिकेशन झालेलं आहे, ज्याला आपण तो लॉ ऑफ कॉन्सिक्वेन्सेस ड्यू टू अर्ली मॅरेजेस, जे आपण अवॉइड करू शकतो. अशा ज्या गोष्टी आहे ज्या हेल्थ रिलेटेड आहे, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. आणि याचं जे मेन रिझन असतं हे असतं एज्युकेशन. तर तुम्हाला एज्युकेशनच नाही आहे, पुन्हा जे अशिक्षित समाज असतो, जसं मागासलेला समाज आहे, दुर्लक्षित झालेला समाज आहे, जसं आपण मेळघाट म्हणतो, चिखलदरा म्हणतो, या एरियामध्ये एज्युकेशन नाही आहे, त्याच्याचमुळे या पद्धती कुठे रूढ होतात आहे तिथे. तसंच ते राजस्थान झालं, बांगलादेश झालं, या सर्व हा सर्व जो एरिया आहे हा पूर्ण शिक्षणाच्या बाबतीत मागे आहे. तर त्यामुळे आपण हा जी जाणीव आहे ही जसं आपण म्हणजे तुम्हाला आम्ही अवेअरनेसच्या प्रोग्राम करतो, तसंच तुमच्या पाल्यांना सुद्धा करणे गरजेचं आहे. कारण की तुमचे जे पालक आहे हे जे जेव्हा अवेअर होतील, जेव्हा तुम्हाला या सर्व बालविवाह निर्मूलनाच्या सर्व गोष्टी माहिती राहतील, तेव्हाच तुम्ही येणारी तुमची जनरेशन ही तुम्ही बालविवाह निर्मूलन कार्यक्रमाच्या अंतर्गत तुम्ही त्यांना फिट ठेवू शकता. आणि हे जे येणारं जी पिढी आहे हे तुम्ही चांगली घडवू शकतात. आणि ही जी प्रथा बालविवाहाची समाजात रूढ झालेली आहे हे तुम्हीच येणारी पिढी बंद करू शकतात. त्यामुळे हे जे बाकीच्या तुम्ही शिक्षण घेणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे जेणेकरून तुमचा शारीरिक विकास, मानसिक विकास आणि जो सामाजिक आहे सर्वांगीण विकास होईल. आणि तोच विकास जो तुमचा झालेला असेल हाच तुम्हाला पुढे ह्या अशा ज्या प्रथा आहे ज्या समाजात आपण वाईट म्हणतो त्या प्रथेतून बाहेर काढायला तुम्हाला खूप मार्गदर्शन होईल. बस एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते. धन्यवाद.
एकविसाव्या शतकात सुद्धा जागतिक पातळीवर बालविवाह सारख्या कुप्रथांच्या निर्मूलनासाठी जनजागृतीचे कार्य करण्याची गरज भासते आहे. हे भीषण वास्तव समाजाला ओळखून त्यासाठी ठोस भूमिका घेण्याची गरज आहे. समाजात मुलामुलींचे बालविवाह हे अंधश्रद्धा, परंपरा आणि अनिष्ट प्रथांमुळं मोठ्या प्रमाणात होतात. या प्रथा परंपरांचा विमोड करून सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्य वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासण्याची आवश्यकता आहे. बालविवाह केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित विषय नाही, तर ती समाजाला घातक असलेली कीड आहे. ही कीड समूळ नष्ट करण्यासाठी मुलामुलींना आरोग्यविषयक शिक्षण देणं आवश्यक असल्याचं मत प्राध्यापक संजय घरडे यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले की
आणि या 21व्या शतकाचा पावभाग आपण पूर्ण करत असताना बालविवाह सारख्या प्रथेचं निर्मूलन व्हावं यासाठी जागतिक लेवलवर युनेसेफने प्रयत्न करण्याची गरज पडावी, हेच मुळात या विषयाचं महत्व विशद करतं. बालविवाहाच्या बाबतीत काय होऊ शकतं, जे जे आरोग्यविषयक परिणाम आहेत त्याच्याविषयी फार चांगलं सांगितलं. मुळात प्रथा परंपरा ज्या कालानुरूप बदलायला पाहिजेत त्या बदलल्या गेल्या नाहीत, आणि जुनी जळमट विचारसरणी जशा तशी दुसऱ्या पिढीवर टाकणं म्हणजे संस्कृती असा एक समज आमच्या मागच्या पिढीने केला आणि तो आमच्यावर येऊन पडलाय. मगाशी मॅडमनी बोलताना सांगितलं की तुम्ही मेळघाट मध्ये जा, तिथे तुम्हाला 35 वर्षाची आजी सापडते, पडाजी सापडते. आमच्यावर शैक्षणिक संस्कार झालेले आहेत, त्याच्यामुळे थोड्याफार प्रमाणात जागृती तुमच्या माझ्यामध्ये आहेच. मात्र ही जागृती केवळ आपल्यापर्यंत मर्यादित राहू नये, तर आपल्या बरोबरच ज्या मित्रमैत्रिणी असतील, सगळे सोयरे असतील, ओळखीचे असतील, त्यांच्यापर्यंत हा मेसेज सलग जावा म्हणून खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे. माणूस मुळात माणूस व्हायलाच 1.5 लाख वर्षापेक्षा जास्त वेळ झालेला नाही. म्हणजे आपल्या सगळ्यात जवळचा नातेवाईक जर कोणी असेल तर तो चार पायावर उड्या मारतो तो आहे. बॅलोनो हा जगातला पहिला माणूस होणारा प्राणी आहे, आता ते सिद्धही झालेलं आहे. आणि आजपासून 1.5 लाख वर्षापूर्वी मायकोकॉन्ड्रियल इव्ह, आता तिचं नाव ठेवलं गेलं त्या आईचं, ती जगाची माता ठरली आहे. तुम्ही तुमच्या हातात गुगल आहे, तुम्ही कुठेही शोधू शकता जगाची पहिली माय असं टाकलं तरी तिच्यावर सापडते, किंवा तुम्ही मायकोकॉन्ड्रियल इव असं टाकलं तरी तुम्हाला जगाची पहिली आई सापडते. तर मायकोकॉन्ड्रियल इवला जगात पहिल्यांदा असं वाटलं का आपली शेपटी आपण त्यागली पाहिजे, आणि तिने आपली शेपटी त्यागली म्हणून तुम्ही मी बिना शेपटीचे जन्माला आलो. जर त्या आईनं ती शेपटी त्यागली नसती तर तुम्ही मी आजही कुठे असतो हे तुम्हाला माहित आहे, या झाडावर बसलेलो असतोच. त्या आईच्या नंतरही एकूणच समाजाला दिशा देण्याचं काम मुळात स्त्रियांनीच केलं. कुटुंबाची निर्मिती, निवृत्तीने जगात पहिल्यांदा शेती केली आणि समाजाची निर्मिती केली, समाज एकत्र राहायला लागला. मुलगीच पहिल्यांदा आपल्या एका साथीला घेऊन वेगळी राहायला लागली आणि तिथून कुटुंबाची निर्मिती झाली. म्हणजे तुम्ही जर इतिहासाच्या टप्प्यात पाहिलं तर तुम्हाला मला असं लक्षात येतं की या समाजाला वेळोवेळी दिशा देण्याचं काम या तुमच्या मुलींनीच केलेलं आहे. मग तिच्यावर इतक्या लवकर बळजबरीनं लग्न करण्याची प्रथा का लादल्या गेली, का तिचे बालविवाह होऊ लागले, त्याचं कारण ज्या लोकांना या समाजावर सत्ता करायची आहे त्या लोकांच्या मनात ही आहे की जर गर्भाशय माझ्या ताब्यात असेल तर माझी जात माझ्या ताब्यात असते, कारण जात नावाची कुठलीही वस्तू जगाच्या पाठीवर अशी दाखवता येत नाही. दाखवता येते का कोणाला? जात या शब्दाचा अर्थ जन म्हणजे जो पुरुष आहे तो, आणि जननी म्हणजे जी आई आहे ती, यांच्या दोघांच्या संपर्कातून जे निर्माण होते ती जात. आणि आजपासून जवळपास काही वर्ष आधी ज्यांच्या जवळ ज्यांच्या जातीची माणसं जास्त असतील त्याची सत्ता राहत होती, आणि म्हणून मग बालविवाहाची प्रथा सुरू झाली. आपल्या इथे भारतात जनरली ऋतुस्नात होण्याचं वय, मुलींचं ऋतुस्नात होण्याचं वय 13 ते 14 वर्ष आहे, आणि ऋतुस्नात झाल्याबरोबर तिचं लग्न आटपून द्यावं अशीच प्रथा माझ्या आईच्या काळात होती. तीच प्रथा पुढे चालू राहू नये आणि तुमच्यावर त्या पद्धतीनं घाला कोणी घालू नये, कारण जातीचं वास्तव नव्यानं तुमच्या पुढे आता अधिक टोकदारपणे येणार आहे, आणि ते वास्तव टिकवण्यासाठी म्हणून तुमच्या गर्भाशयावर त्या कुणाचा अधिकार असावा यासाठी म्हणून बालविवाह ही संकल्पना पुढे येण्याची शक्यता जास्त आहे, आणि ती जास्त असलेली संकल्पना आपण मोडून काढायची आहे. त्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही, ते तुम्ही घेत आहात म्हणून तुमचं अभिनंदन केलंच पाहिजे. आजपासून 100 वर्ष आधी तुम्ही असे बसू शकल्या नसतात. सावित्रीबाई फुले नावाच्या एका स्त्रीने पुढाकार घेतला म्हणून तुम्ही मी सोबत बसू शकलो. माझ्या पहिल्या पिढीला जर विचारलं की तुम्हाला काय अधिकार होते तर त्यांना कुठलेही अधिकार नव्हते. हे अधिकारही फार महत् प्रयत्नानं तुम्ही मिळवलेले आहेत. आणि मग जीवन जगण्याचा जो अधिकार आहे जो आर्टिकल 25 ने तुम्हाला मला दिलेला आहे, आत्मसन्मानाचा अधिकार आहे, त्या सर्व अधिकाराचं मूळ खऱ्या अर्थानं या बालविवाहाशी संबंधित आहे. कारण आताच मॅडमनी सांगितलं की वारंवार येणाऱ्या प्रसूतीमुळं महिलांना अनेक रोग होतात आणि महिलांचं मृत्यूचं प्रमाण वाढतं आणि त्यांना अनेक रोग झाल्यामुळं त्या सशक्त राहू शकत नाहीत. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर असा प्रसंग कुणावर आला, तुमच्यावर आला नाही तरी चालेल, पण तुमच्या शेजारी जर होत असेल असं जर कुठे आढळलं असेल तर आपण ऍक्शन घेतलीच पाहिजे. तर असे प्रसंग वारंवार तुमच्या माझ्या शेजारी होतात, कुठेही होतात, ते टाळता आले पाहिजेत यासाठीच आपण या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं. आपण शांतपणानं मला ऐकून घेतलं, मला इथं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद.
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राध्यापक अनंत राऊत यांनी आपल्या मार्गदर्शनात तांत्रिक शिक्षणाचं महत्व विषद करून विद्यार्थ्यांनी नव्या जगात तांत्रिक शिक्षणाचा लाभ घेऊन आपले जीवनमान उंचवावे असे सांगितले. माहितीच्या अभावी सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी तांत्रिक शिक्षणापासून दूर राहतात, त्यामुळं तांत्रिक शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया कशी, कधी आणि कुठे राबविली जाते हे जाणून घेणं महत्वाचं असल्याचंही ते म्हणाले. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेबद्दल माहिती देताना ते म्हणाले की
उच्च शिक्षण घेण्यासाठी ज्या काही संधी उपलब्ध आहेत त्यामध्ये एकूण 9 डिप्लोमा कोर्सेसची माहिती आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, प्लॅस्टिक अँड पॉलिमर इंजिनिअरिंग आणि केमिकल इंजिनिअरिंग हे पहिले 8 जे अभ्यासक्रम आपण नमूद जे केलेले आहेत तर त्याला 10वीनंतर तुम्ही प्रवेश घेऊ शकता. आणि 9वा जो फार्मसी किंवा औषध निर्माण शास्त्र जो अभ्यासक्रम आहे त्याला 12वी सायन्सनंतर तुम्हाला ॲडमिशन मिळू शकते. डिप्लोमा कोर्सेसची वैशिष्ट्य असे आहे की याला कोणतीही एंट्रन्स एक्झाम वगैरे लागत नाही, तर सरळ तुमच्या 10वीच्या मार्कांवरही ॲडमिशन होणार आहे. किंवा औषध निर्माण शास्त्र किंवा फार्मसीला 12वी सायन्सनंतर जे ॲडमिशन घेतील त्यालाही एंट्रन्स एक्झामची आवश्यकता नाही डिप्लोमा कोर्सेसला. त्यांना जर बी फार्मला म्हणजे डिग्री कोर्सला जायचं असेल तर मग त्या ठिकाणी जी जॉईंट एंट्रन्स एक्झाम किंवा MSCET जी असते त्याच्या माध्यमातून प्रवेश मिळतो. तर डिप्लोमा कोर्सेसचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी या व्यावसायिक अभ्यासक्रमाला फी ही फार कमी आहे तुलनात्मक दृष्ट्या. एक उदाहरणार्थ म्हणजे एक्झॅक्ट फिगर मी सांगत नाही पण अंदाजे रक्कम जी आहे की SC ST कॅन्डिडेटला 3000 जवळपास, OBC कॅन्डिडेटला 6000 जवळपास आणि ओपन कॅटेगरीच्या कॅन्डिडेटला 9000 जवळपास ही फी आहे. तसेच आमच्या संस्थेमध्ये मुलींसाठी मुलांसाठी हॉस्टेल उपलब्ध आहे आणि जे काही स्कॉलरशिप्स आहेत विविध स्कॉलरशिप त्याची पण माहिती आपल्याला थोडक्यात दिलेली आहे आणि यानंतरही ती सविस्तर प्रवेशानंतर तुम्हाला दिली जाते. प्रवेशाच्या वेळेस जे ऑनलाईन फॉर्म भरले जातात त्याची बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण येते, तर ते फॉर्म भरण्यासाठी संस्थेमध्ये सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध असतात. आमच्या जिमखाना हॉलमध्ये एक 10-12 स्टाफचा सहभाग त्याच्यामध्ये असतो आणि आपल्याला ते ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मदत करत असतात. तर साधारणपणे 10वीचा निकाल लागल्यानंतर ही प्रक्रिया सुरू होते आणि 10व्या वर्गाच्या नंतर 3 वर्षाचा हा डिप्लोमा इंजिनिअरिंगचा जो कोर्स आहे हा कम्प्लीट केल्यानंतर तुम्ही BE सेकंड इयरला पण ॲडमिशन घेऊ शकता किंवा तुम्ही जॉब पण करू शकता. आणि जे थ्रूआउट फर्स्ट क्लासमध्ये पास होतात त्या विद्यार्थ्यांना जॉब हा निश्चितच मिळतो. आता तुमच्या परफॉर्मन्सवर मग तो जॉबचे ती जी काही रक्कम आहे ती अवलंबून आहे त्याची कल्पना तुम्हाला सर्वांना आहेच. अगदी 15-20 हजार रुपये महिन्यापासून तर अगदी 1-2 लाख रुपये महिन्यापर्यंत सुद्धा जॉब मिळू शकतात. व्यावसायिक अभ्यासक्रमाचं हे एक वैशिष्ट्य आहेच. तर ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा इन इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी वर संपर्क क्रमांक दिलेले आहेत, त्यामध्ये माझा एक संपर्क क्रमांक आहे आणि आमचे एक प्राध्यापक गावंडे आहेत त्यांचा एक क्रमांक दिलेला आहे. तर तुम्ही 10वीचा निकाल लागल्यानंतर आमच्याशी संपर्क करू शकता किंवा गाडगेनगरला जी संस्था आहे आमची गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक किंवा शासकीय तंत्रनिकेतन अमरावती तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन सुद्धा तुम्हाला माहिती दिली जाईल.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य मुगल यांनी बालविवाह विरोधी कायद्याची माहिती देऊन काही दिवसापूर्वी झालेल्या बालविवाहात सम्मिलित असलेल्या मुलगा मुलगी त्यांचे आई वडील आणि विवाहाला उपस्थित असणाऱ्या सर्व वराडांवर कायदेशीर कारवाई झाल्याचं उदाहरणासह सांगितलं. तसंच असा बिकट प्रसंग विद्यार्थ्यांवर गुदरल्यास त्यावर काय उपाय योजावे याची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. ते म्हणाले की
मगाशी सांगितलं परवाचा लोकमत वाचा तुम्ही, बालविवाह लावून देणं चालू होतं, पोलीस पोहोचले त्या नवरदेवाला, नवरीला, नवरदेवाच्या आई वडिलांना, नवरीच्या आई वडिलांना, सगळीच्या सगळी वरात पोलीस स्टेशनमध्ये बंद. वाईट प्रथा आहे, कुप्रथा आहे, असं करू नका, असं होऊ देऊ नका. आत्ता जे भाषण केलं घरडे सरांनी, सुंदर भाषण केलं, सर्वांनी सुंदर भाषण दिलं, सुंदर मार्गदर्शन केलं, तुम्ही शांत चित्ताने ऐकून घेतलं, सगळ्यांचा धन्यवाद. माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद.
कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गांधी विद्यालयाच्या शिक्षिका मनीषा लाड यांनी केलं तर शिक्षिका कुमारी मंजुषा इंगोले यांनी उपस्थितांचे आभार मानलेत. कार्यक्रमाला वर्ग 9 ते 12 सर्व शाखेचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गांधी विद्यालयाचे शिक्षक जगदीश राजा, शिक्षिका भैसने, शिक्षक प्रशांत दुधे आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतलेत. तर श्रोते हो, अशा पद्धतीनं बालविवाह निर्मूलन ही कार्यशाळा गांधी विद्यालय बडनेरा इथं संपन्न झाली. आज इथेच थांबूया, पुन्हा भेटू एका नव्या विषयासह. नमस्कार.
अमरावती शहराच्या मध्यावर असलेलं भव्य अंबाईचं मंदिर।
आदी माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई, तिच्या एका दर्शनात कोटी जन्मांची पुण्याई।
डॉक्टर पंजाबराव देशमुख, संत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे बाबा अशा थोर संतांची कर्मभूमी असलेली ती अमरावती।
थोर संत श्रेष्ठ देबूजी, कर्मयोगी संत देबूजी,
संत श्रेष्ठ देबूजी, कर्मयोगी संत देबूजी।
पांढऱ्या सोन्याची खाण, संत्राची आंबट आणि गोड चव म्हणजेच अमरावती। थंड हवेचं ठिकाण सातपुड्याच्या पर्वतराजीत बसलेलं पर्यटन स्थळ चिखलदरा आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प म्हणजेच अमरावती। ज्ञान, माहिती आणि मनोरंजन यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच 90.4 साधना रेडिओ। लई भारी
बच्चे मन के सच्चे, बच्चे मन के सच्चे, सारे जग की आँख के तारे, ये वो नन्हे फूल है जो भगवान को लगते प्यारे। बच्चे मन के सच्चे, खुद रूठे खुद मन जाए, फिर हम जोली बन जाए। झगड़ा जिसके साथ करे, अगले ही पल फिर बात करे। झगड़ा जिसके साथ करे, अगले ही पल फिर बात करे। इनको किसी से बैर नहीं, इनके लिए कोई गैर नहीं। इनका भोलापन मिलता है सबको सारे। बच्चे मन के सच्चे, सारे जग की आँख के तारे, ये वो नन्हे फूल है जो भगवान को लगते प्यारे। बच्चे मन के सच्चे, इंसान जब तक बच्चा है तब तक समझो सच्चा है। जू जू उसकी उम्र बढ़े, मन पर झूठ का मैल चढ़े। क्रोध बढ़े नफरत घेरे, लालच की आदत घेरे। बचपन इन पापों से हटकर अपनी उम्र गुजारे। बच्चे मन के सच्चे, सारे जग की आँख के तारे, ये वो नन्हे फूल है जो भगवान को लगते प्यारे। बच्चे मन के सच्चे, तन कोमल मन सुंदर है, बच्चे बड़ों से बेहतर है। इनमें छूत और छात नहीं, झूठी जात और पात नहीं। भाषा की तकरार नहीं, मजहब की दीवार नहीं। इनकी नजरों में एक है मंदिर मस्जिद गुरुद्वारे। बच्चे मन के सच्चे, सारे जग की आँख के तारे, ये वो नन्हे फूल है जो भगवान को लगते प्यारे। बच्चे मन के सच्चे, सारे जग की आँख के तारे, ये वो नन्हे फूल है जो भगवान को लगते प्यारे। बच्चे मन के सच्चे, बच्चे मन के सच्चे।
शेतीची उन्नती, शेतकऱ्यांची प्रगती, माहिती मनोरंजनाचा बुलंद आवाज ऐकत रहा साधना रेडिओ 90.4 FM।